आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सातत्याने तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. गुलियनबारी सिंड्रोम आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल. शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्स 76,000 आणि निफ्टी 23,000 खाली. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. आणि आयसीसीकडून जसप्रीत बुमराह, अर्षदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर. राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची सातत्यानं तपासणी आणि रिअल टाईम मॉनिटरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. छोट्या छोट्या स्रोतांचं प्रदूषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मत्स्यव्यवसाय विभागाच्या 100 दिवसांच्या नियोजनाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. गोड्या पाण्यात मासेमारी वाढवणं गरजेचं असून त्यासाठी धोरण निश्चित करावं, तसंच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचनाही त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. यासंबंधात प्रस्ताव तयार करावा, तसंच पशुसंवर्धन विभागातली रिक्त पदे भरण्यासंदर्भातही कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. पशुधन वाढीसाठी गायींच्या पैदासीची यंत्रणा उभारणे, पैदासीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग घेणे, चारा व्यवस्थापन अशा विविध सूचना फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 21 मोबाईल फोरेन्सिक वाहनांचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण या वाहनांमुळे कमी होईल असं ते म्हणाले. राज्यात अशी एकूण 256 फोरेन्सिक वाहनं तयार केली जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यानुसार गुन्ह्यातल्या पुराव्यांसाठी शास्त्रीय पद्धतीनं साक्ष तसंच पुरावे गोळा करणं बंधनकारक आहे. या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी फोरेन्सिक वाहनाचं लोकार्पण करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसंच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता स्मारक विस्तारीकरणाला गती मिळणार आहे. गुलियनबारी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या 7 सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 झाली आहे. त्यातले 81 पुणे महापालिका क्षेत्रात, 14 पिंपरी चिंचवड भागात तर 6 इतर जिल्ह्यांमधले आहेत. या प्रकरणी 25,000 अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे. जीबीएस आजार संसर्गजन्य नाही, मात्र प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. या आजाराच्या रुग्णांवर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत, तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना पुणे महापालिका 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करणार आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसंच कमला नेहरू रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना इम्युनोग्लोब्युलिन हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या दरम्यान जर एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेदरम्यान मोबाईल किंवा फोन इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं आढळली तर पुढची 2 वर्ष परीक्षेला बसायला बंदी घालण्यात येणार आहे. पूर्वी अशा प्रकरणांमध्ये 1 वर्षासाठी बंदी घालण्याची तरतूद होती, मात्र आता ती वाढवून 2 वर्ष केल्याची माहिती सीबीएसईच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहर, कळमनुरी, औंढा नागनाथ इथं झालेल्या आंदोलनामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातली वाहतूक ठप्प होती. नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करत एसटी बस अडवून ठेवल्या आणि घोषणाबाजी केली. सामान्य प्रवाशांना न परवडणारी भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्स 76,000 आणि निफ्टी 23,000 महत्वाच्या पातळीखाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स 824 अंकांनी घसरून 75,366 अंकांवर बंद झाला. निफ्टी 263 अंकांनी कोसळून 22,829 अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग घसरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर लादलेल्या निर्बंधामुळे देशातले शेअर बाजार कोसळले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यावेळी ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 10 मार्चला नाशिकमध्ये गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी आणि ज्येष्ठ पत्रकार लेखक कुमार केतकर यांनी ही घोषणा केली. मराठी वाचकांना निसर्गाची पशुपक्ष्यांची गोडी लावणारे अरण्य महर्षी मारुती चित्तमपल्ली यांना केंद्र शासनाचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला. त्याविषयी आनंद व्यक्त करताना चित्तमपल्ली यांनी आपल्या पुढच्या कार्याविषयी माहिती दिली.
खूप आनंद आहे, एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता. सर्व जंगलातले दिवस आठवतात. मी मराठीला 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत, ते 1,00,000 शब्द मला आठवत आहेत. सध्या मी कोशाचंच काम करतोय. हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरी मधून शोधून काढून एकत्रित करून ते प्रसिद्ध करतोय. कारण ते मराठीला अत्यंत नवीन आहेत, यापूर्वी कुणी त्याचा उपयोग नाही केला आणि लोकांना ते माहिती नाही आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी 3 आरोपींना सत्र न्यायालयानं उद्यापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वाळू तस्करीवर कारवाई करणाऱ्या टेंभुर्णीच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप या तिघांवर आहे. या प्रकरणी आणखी 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं 2024 करिता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू, तर महिला क्रिकेटमध्ये डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये अर्षदीप सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. जसप्रीत बुमरानं गेल्या वर्षभरात 13 कसोटी सामन्यात 357 षटकात 71 बळी मिळवले. भेदक यॉर्करचा मारा आणि सातत्यपूर्ण खेळ ही त्याच्या यंदाच्या कामगिरीची वैशिष्ट्य ठरली. स्मृती मानधनानं गेल्या वर्षभरात 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळून 747 धावा करून विक्रमांची नोंद केली. या 4 शतकी खेळल्या होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या एकूण कारकिर्दीतल्या 24 सामन्यांमध्ये मिळून तिने यंदा 1,358 धावा पूर्ण केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि T20 प्रकारातला सर्वोत्कृष्ट संघाचा मान भारतीय संघाने पटकावला आहे. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं 12.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सातत्याने तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. गुलियनबारी सिंड्रोम आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल. शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्स 76,000 आणि निफ्टी 23,000 खाली. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. आणि ICC जसप्रीत बुमराह, अर्षदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया 8:05. नमस्कार.